93.5 रेड एफएम वर 8:56 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि पाऊस दाटलेला काल आला पाऊस आला पण समाधान मिळावं इतका पाऊस अजिबात नाही आला. राज्याबद्दल जर बोलायचं झालं तर 90% भाग हा मान्सूननं व्यापलेला आहे पण नाशिकमध्ये अजून सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षाच केली जात आहे. जिल्ह्यामध्ये बहुतेक भागात मान्सूननं हजेरी लावलेली आहे आणि ह्या हजेरीमुळे शहरासह जिल्ह्यातल्या निफाड, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, मनमाड, येवलात, सानवड या सगळ्या तालुक्यांना थोडासा दिलासा मिळाला सोमवारच्याला आणि आनंद घेता आला नाही लोकांना जास्त कारण पाऊस जास्त पडलाच नाही. आता आज सुद्धा आत्ताच तुम्ही खिडकी उघडून बघितली इकडे मला ऊन येताना दिसत आहे. पाहूयात आता आज काय होतं. आज लवकरात लवकर हे सगळं वातावरण बदलो आणि वारा थांबून नभ कोसळायला लागो हीच सगळेजण प्रार्थना करतायत. सुपहेच 93.5 रेड एफ एम वर 4 ट्रॅक्स बरसत आहेत थोड्याच वेळात, त्यांमध्ये भिजा पाऊस येतोच. मजा आते राहो.